जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि इथं प्रमुख कार्यकर्ते मित्र, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांच्या पुढे बोलताना गेल्या 10-15 वर्षामध्ये या जिल्ह्यात चाललेल्या काँग्रेस कामाची अनेक जुन्या आठवणी माझ्या मनामध्ये येऊन राहिल्या होत्या. आता जिल्हाध्यक्षांनी ज्याचा उल्लेख केला ती गोष्ट फार महत्वाची आहे, पण इथे एक काँग्रेसच्या कामाची अशी जुनी मोठी परंपरा आहे, त्या परंपरेतले अधिक महत्वाचे कार्यकर्ते इथे बसले आहेत. आचार्य भिसे पाहिले, बाळासाहेब परांजपे पाहिले, बाळासाहेब धामणकर पाहिले, हे सगळ्या जुन्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पिढीची आठवण मना पुढे उभी राहते. आणि वेगळ्या वेगळ्या काळामध्ये काँग्रेस संघटना कशी काम करते या जिल्ह्यामध्ये आले याचं त्याचं चित्र निर्माण माझ्याकडे बरोबर आहे. मला अशी आशा आहे की जे नवीन काँग्रेसचे कार्यकर्ते या जिल्ह्यामध्ये काम करतात तेही आपल्या मनापुढे ही जुनी काँग्रेसच्या कामाची जी परंपरा आहे ती आठवणी करतात, निदान मनापुढे जागे होतील, शिल्लक होतील, त्याची त्यांना मदत होणार आहे या गोष्टीचा मला पहिलाच उल्लेख केला पाहिजेला. कारण ही आठवण उपयोगी पडणारी आठवण असं माझं मत आहे. कारण काँग्रेसच्या कार्यामध्ये तरी जे कार्यक्रम म्हणजे ध्येयात्मक जे प्रश्न आहेत त्याचा विचार आपण जरूर करू, पण मी जर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी बोलतोय तर त्यातल्या संघटनात्मक प्रश्नासंबंधीचे काही प्रश्न मी जरूर आपल्याशी उल्लेखणार आहे. आज सामान्यपणे सुदैवानं महाराष्ट्रामध्ये परिस्थिती तुलनेनं चांगली आहे इतरांच्या पेक्षा, परंतु जे इतरत्र होते ते आपल्याजवळ होणारच नाही असं समजून चाललं नाही. कारण मनुष्य किंवा सगळीकडे सारखंच ज्यातून संघर्ष निर्माण होतात ते सत्तेसंबंधीचे प्रश्नही तेच आहेत. त्यामुळे ते मनामध्ये ठेवलं पाहिजे की इतरत्र जे घडतं ते का घडत नाही. त्यानेही ठिकाणी मी या देशातल्या अनेक प्रांतांमध्ये जातो, जुनी काँग्रेसच्या कामाची विलक्षण परंपरा असणारे काही जी प्रदेश आहेत, शेकडो कार्यकर्ते खेड्याखेड्यातून काँग्रेसच्या 1932-42 संबंध असणारे असतात. पण असं असताना तिथे काँग्रेस संघटना कुठे कुठे बिघडली असं ते सांगतात तेव्हा मला आश्चर्य वाटतं. तुम्ही त्यांना विचारतो की कशामुळे असं तिथे पाहिजे इतके कार्यकर्ते, इतकं वातावरण आणि मनापासूनचं वातावरण ते असतं. ते सांगतात की काँग्रेसचा इथे विरोध नाही, काँग्रेसचा संघ बाहेरून नाही, काँग्रेसचा संघ पुष्कळ आतून आहे. त्यांचे बाहेर सांगत असत. सुदैवानं महाराष्ट्रापुरतं आज आपण असं खात्रीपूर्वक सांगू शकतो पुष्कळच्या प्रमाणामध्ये ते खरंही आहे की अशी परिस्थिती आपल्यामध्ये नाही आहे. आणि त्याचं खरं कारण हे आहे की इतर ठिकाणी जे घडतं किंवा घडत असेल त्याच्यापेक्षा इथं ते घडतं असं कारण मी शोधून घेत राहिलं तर कारण हे आहे सामान्यपणे. तर ते इतरत्र जे घडतं ते आमच्या इथेही घडू शकलं असतं. परंतु एक गोष्ट, अनेकविध नवी नवी कार्याची क्षेत्र आपण निर्माण करतो आणि त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांना या क्षेत्रात आपल्याला काम करण्याची संधी आहे, शक्यता आहे अशी आशा निर्माण करतात, वाटा निर्माण करतात. त्यामुळे कामाची वाटणी होण्यासारखं कामाचं क्षेत्र वाढत राहिलं, म्हणजे मग त्यातून जे संघर्ष निर्माण होतात ते संघर्ष निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झालेली नाही, हे एक त्याचं कारण असण्याची शक्यता आहे. परंतु जी दुसरी गोष्ट मी परंपरेच्या दृष्टीने या विषयी उल्लेख करतो, मी आपल्याशी हा विषय बोलतोय असं खरं कारण असं आहे की परंपरेची अर्थ अशा करता होतो की माणसाचा जो संघर्ष आहे तो संघर्ष होऊन त्याचं खरं म्हणजे मार्ग शोधी त्यातला असा आहे की एकत्र बसावं बोलावं अशी काहीतरी जुन्या कार्यकर्त्यांची परंपरा. वाद म्हणजे पूर्वीची माणसं काम करतात आणि आत्ताची माणसं काम करतात, किंवा जिथे संघर्ष होत नाही जिथे संघर्ष होतो, त्यामध्ये काही जिथे संघर्ष होत नाही तिथे काही माणसं निर्जीव असतात पण संघर्ष होत नाही. त्यांच्या काही भांडण्याची शक्ती नसते म्हणून ते भांडणं होत नाही. तिथे कोणी जी आकांक्षा असणारी माणसं नसतात म्हणून ते संघर्ष होत नाही, असं काय नाही. मग अगदी निर्जीव लोकांचा प्रवेश मिळतो, त्यामध्ये काही फारसा अभिमान बाळण्याची गोष्ट असणार नाही. पण एक प्रकारची समजुतीची गोष्ट, समजुतीची भावना कार्यकर्त्यामध्ये पुष्कळ असते आणि ही चांगली परंपरा. ज्याला म्हणतो मी की बसावं, मतभेदाचे प्रश्न निर्माण झाले तर एकत्राला जवळ घ्यावं. नवीन कार्य करणारा माणूस दिसला तर त्याला कोणतं कार्य करता येण्याची शक्यता आहे त्याचा कोणते विचार करावा आणि त्याला त्या कामामध्ये मार्गदर्शन त्याला करावं. ही जी वृत्ती आहे ही ठाणे जिल्ह्याच्या जुन्या परंपरेतली आहे. मी आपल्याला अशासाठी सांगतोय की मला थोडंफार त्याचं ऋण आहे माझ्यावर. मी उल्लेख करतो या परंपरेचं, तुमच्या जिल्ह्यापुरतीच ती राहिली असं नाही. तर हा जो एक वडीलधारापणा जो परंपरेने आला होता त्याचा उपयोग करून मी अण्णासाहेबांच्यापासून काही शिकलो आहे. त्यांचं काही ते ऋण माझ्यावरती एक बौद्धिक स्वरूपाचं एक ऋण आहे म्हणून ते सांगितलं की वादाचे मतभेदाचे प्रश्न निर्माण झाले तर अण्णासाहेबांनी नेहमी सांगावं, अरे वाद तर आहे मतभेद तर आहे, तुमचे मेलेल्या तुमचे मतभेद होणार नाही म्हणून बसूया आपण बोलूया, काय तुमचा प्रश्न आमचा काय प्रश्न आहे असं म्हणून. मग त्यांनी एक चांगलं क्षत्रियाचं जेवण तयार करून आम्हाला जेवायला बघावं, तिखट जेवण दिलं ते म्हणत असत. आणि मग जेवण झाल्यानंतर त्यांचं ते सुरेश स्थान हाताशी देऊन चर्चा करत असत. आम्हाला असं पुष्कळ असं आठवत आहे की त्या चर्चेतून आम्ही बाहेर पडताना मनाचा समजोता करून बाहेर पडला. मी आपण एक सांगू इच्छितो गोष्ट की ही आवश्यक गोष्ट संघटनेचं जे एक मूळ सूत्र मानलं पाहिजे आहे की संघटनेत काम करणारी माणसं ह्याच्यामध्ये दोन मतं होणार, दोन मतं झाली नाही तर मला आश्चर्य वाटेल. प्रश्न असा आहे की लोकशाही माझा आवडता सिद्धांत आहे की लोकशाही संभवणार नाही जर दोन मतं नसतील, मग लोकशाहीचं कारणच नाही. आणि त्याच्यामध्ये दुसराही आणखी प्रश्न असा आहे की दोन्ही मतं खरी असण्याचा संभव आहे, नुसती दोन मतं असतात असं नव्हे तर एखाद्या वेळी दोन्हीही मतं बरोबर असण्याचा संभव आहे, म्हणून लोकशाहीची गरज आहे. मी जर असं म्हटलं की मी म्हणतो तेच बरोबर आहे आणि तुम्ही म्हणता ते बरोबर नाही तर मग तुमची आणि माझी लोकशाही नाही राहिली. मग मीच सांगणारा कोणीतरी आहे आणि तेच खरं झालं पाहिजेल असं त्याची भाषा आली ती हुकुमशाही येते. खरे माझंही बरोबर आहे आणि शक्यता आहे की कदाचित तुम्ही म्हणता तेही बरोबर असण्याचा संभव आहे असं जर मी गृहित धरलं तर तुमच्या आणि माझ्यामध्ये संभाषण शक्य होतं. त्याचं संभाषणाचं कारण काय? मग फक्त आज्ञाच करायची. लोकशाहीमध्ये आज्ञा नाही, लोकशाहीमध्ये डायलॉग आहे, लोकशाहीमध्ये संभाषण आहे, लोकशाहीमध्ये विचारांची देवाणघेवाण आहे, मतांची देवाणघेवाण आहे, म्हणून लोकशाही आहे. हा आणि लोकशाही म्हणजे असेंब्लीत लोकशाही, जिल्हा परिषद लोकशाही आणि कमिटीत एका पक्षाची कमिटीत ज्या लोकशाही नाही असं नाही मी आपल्याला सांगू इच्छितो. इथेही लोकशाही आहे म्हणजे संभाषण पाहिजेल, चर्चा पाहिजेल, मतभेद असू शकते. तर ही परंपरा मला जुन्या गोष्टीची आठवण अशामुळे झाली आणि मी हा म्हणजे आपल्याला उद्देश नाही करतो, आपल्यामध्ये एकता आहे मताची, मला माहिती आहे ठाणे जिल्ह्यामध्ये एकता आहे की परंपरेतनं चालतल्या कामाची करा, परंतु आज ती अधिक समजून चालली पाहिजे. पण यापुढे आपण पूर्वी स्वातंत्र्य काळामध्ये जेव्हा आपण काम करत होतो तेव्हाचं काँग्रेसचं काम सोपं होतं एका अर्थाने, एका अर्थाने, एका अर्थाने म्हणजे की तेव्हा काम अवघड होतं, म्हणजे तेव्हा सहन करत, तेव्हा काँग्रेसचा कार्यकर्ता बनणं म्हणजे सहन करणं होतं, त्याग करणं होतं, देणं होतं, काहीतरी द्यावं लागत असतं, म्हणजे भोगावं लागत असतं त्यामध्ये पुष्कळ वेळ असं होता काय. तर पुष्कळ जुने कार्यकर्ते भेटले म्हणतात की हा आता काय सोपं झालं काँग्रेसचं कार्य करणं, त्या अर्थानं खरं आहे त्या असं करायचं. आता काँग्रेसचा कार्यकर्ता लोकमान्य झाला म्हणजे तो हळूहळू अधिकार पदावरतीच जातो. हा फायदा आहे त्यातला. हीही त्यातली गोष्ट खरी आहे. पूर्वी तसं नव्हतं. पण आम्ही स्वातंत्र्य मिळवण्याकरता ज्या मुलींनी खटपट केली त्यांचा हेतू काय होता? की तशीच परिस्थिती राहावी म्हणून आम्ही खटपट करत होतो. ही परिस्थिती बदलावी म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. तर बदलण्याचा आम्हाला आनंद वाटला पाहिजेला. की लोकसेवेचं काम अंगात घेतलेल्या माणसाला नेहमी दुःख सहन करावं लागावं म्हणजे परिस्थिती चांगली असं आपल्याला म्हणायचं. ही परिस्थिती बदलावी म्हणून स्वराज्यासाठी आम्ही खटपट केली. आता ती परिस्थिती बदललेली आहे. परंतु त्या अर्थानं ते काम तेव्हा अवघड होतं. पण आताचं काम एका अर्थाने अवघड झालेलं आहे. पण आताचं काम पूर्वी प्रश्नांचा विचार करत असताना लोकांचं जे सांगताना प्रश्न अतिशय सोपे होते. की इंग्रज अशी लढायचा आहे काय त्यामध्ये काही फारसा मतभेदाचा काही फारसा प्रश्न नाही. मी परवा मुंबईला आमच्या काँग्रेस कमिटीमध्ये बोलताना त्या प्रश्नाची चर्चा करतो. तेव्हा मला असं आठवलं की आज बोलायचं कार्यकर्त्यांच्या पुढे किंवा पुढायचं पुढे बोलायचं म्हटलं तर विचार करावा लागतो की आपण काय बोललं पाहिजे. आपल्या अध्यक्षांनी आता जेव्हा बोलवलं मला तर मला लक्षात मिळालं. मला बोलल्यावर मी विचार करत होतो की मी काय म्हणतो आपल्याकडे विषय विचारत होतो. परंतु 15 वर्षाचा मी असताना मोठ्या सभातून दोन भाषणं करत होतो. तेव्हा 1930 साली 15-16 वर्षापासून मला काही असं मी म्हणू शकणार नाही की 15-16 वर्षांनी मी फार पंडित होतो म्हणून शहाणपणा आढळतो. पण मला प्रश्नच असा होता इंग्रजाच्या विरुद्ध लढलं पाहिजेलं आहे हे सांगण्याकरता म्हणजे ग्रंथांची गरज नव्हती. मन पेटलं या सत्तेच्या विरुद्ध लढायचं आहे आणि त्या सत्तेच्या बाजूने राहायला पाहिजे सांगणारा कोणीही पंडित असल्याने तो महामूर्ख अशी माझ्या मनाची खात्री होती. त्यामुळे काही शंका नव्हती मनामध्ये. निशंक की आपण जे काम किंवा जे ध्येयपुढे घेऊन चाललो ते काम पार पाडलं हे अत्यंत महत्वाचं काम आणि ते केलं पाहिजे त्या जिद्दीने त्या कामामध्ये लागलं. आज तशी परिस्थिती नाही आहे. की एकदम वाईट एकदम विरोध करण्यासारखं काम आणि चांगलं काम अशी निवड तेव्हा होती. आज तशी नाही निवड. आज निवड अशी आहे की जे काँग्रेसचं काम करत असताना जेव्हा तुम्ही अधिकार पदावरती जाल कुठल्या जबाबदारी जाऊ असण्याची जाल तेव्हा मी बांध बांधण्याच्या कामाला अधिक प्राधान्य देऊ का विहीर बांधण्याच्या कामाला अधिक प्राधान्य देऊ? मी समुद्रकाठच्या एरियाच्या प्रगतीला अधिक महत्व देऊ का डोंगरकाठच्या प्रदेशाच्या मला अधिक महत्व देऊ? मी शेतीचं काम अधिक लक्ष जवळ देऊन करू की आणखीन कुठल्या दुसऱ्या क्षेत्रातल्या कामाला या औद्योगिक क्षेत्रातल्या कामाच्या कामाला